आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी सेमिकॉन इंडिया 2024 परिषदेचं उद्घाटन. चंद्रपूरच्या परिचारिका आशा बावनी यांच्यासह देशभरातील 15 परिचारिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सनुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 30 कोटी रुपये निधी वितरण करण्यास कृषी विभागाची मान्यता. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर इथं शेतात विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने 4 शेतकऱ्यांचा मृत्यू. आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात आज सतर्कतेचा येलो अलर्ट. गडचिरोली, भंडारा आणि गोंदियातील पूरपरिस्थिती नियंत्रणात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी सेमिकॉन इंडिया 2024 या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आजचे युग हे सिलिकॉन डिप्लोमेसीचे युग आहे. हा कार्यक्रम योग्य वेळी ठेवण्यात आला आहे. आज भारत सर्वच क्षेत्रांमध्ये जगाला आत्मविश्वास निर्माण करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत 500 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. सेमीकंडक्टर संबंधित पायाभूत सुविधांवर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. भारतात डेटा सेंटरची मागणी सातत्याने वाढत आहे, ती पूर्ण केली जाईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात 15 परिचारिकांना 2024 या वर्षासाठीचे फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने उल्लेखनीय काम करणाऱ्या परिचारिकांना 1973 पासून राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देण्यास सुरुवात केली. यावर्षी महाराष्ट्रातील आशा बावने यांना देखील या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सध्या चंद्रपूरच्या सरकारी इस्पितळात कार्यरत असणाऱ्या आशा बावने मागील 28 वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत. यापैकी 20 वर्ष त्यांनी आदिवासी क्षेत्रात सेवा प्रदान केली. डायरियाचा प्रकोप आणि हज यात्रा लसीकरण मोहिमेत त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली गेली. लसीकरण आणि कोविड काळात दिलेल्या विशेष सेवेचा गौरव म्हणून आशा बावने यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत 30 कोटी रुपये निधी वितरित करण्यात कृषी विभागाने मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अपघात, अपंगत्वाचा अथवा मृत्यू असल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये केलेल्या तरतुदीनुसार 30 कोटी रुपये इतकं अनुदान वितरण करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. सन 2036 ऑलिम्पिकची तयारी करण्याकरिता केंद्र आणि राज्य शासन खेळाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. ऑलिम्पिकमध्ये यश मिळवण्याचं असेल तर सुसज्ज स्टेडियम असणं आवश्यक आहे. त्यासाठीच चंद्रपूर शहरात म्हाडाच्या 16 एकर जागेवर 135 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक इनडोअर स्टेडियमची निर्मिती करण्यात येत आहे अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जिल्हा क्रीडा संकुल इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण करताना ते बोलत होते. भारताने ऑलिम्पिकमध्ये सन 1900 मध्ये भाग घेतला. आज आपला देश हा 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे. 2036 चंद्रपूरचा खेळाडू जेव्हा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवेल तेव्हा खरा आनंद होईल. त्यासाठी खेळाडूंनी मेहनत करावी, आपण खेळाडूंच्या पाठीशी कायम उभे राहू अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली. विदर्भात आज गौरीपूजन अर्थात महालक्ष्मी पूजन सर्वत्र संपन्न होत आहे. त्यानिमित्त महाप्रसादाचं ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. भाद्रपद शुद्ध षष्ठीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन, दुसऱ्या दिवशी समाप्तीला अर्थात आज ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि अष्टमीला मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जातं. ज्येष्ठ नक्षत्रावर पूजा करण्याची पद्धत असल्यामुळे महालक्ष्म्यांना ज्येष्ठ गौरी असंही म्हणतात. यात मातीच्या पितळीच्या मुखवट्यांना सजवलं जातं. खड्ड्यांच्या महालक्ष्मींना देखील पूजण्याची पद्धत आहे. गणपती उत्सव हा सण येत असल्याने याला एकत्रितपणे गौरी गणपती असं देखील संबोधलं जातं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत दिलेल्या एका मुलाखतीत काही वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. राहुल गांधी हे नेहमीच देशविरोधी विधान करत असतात असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी आणि काँग्रेसनं आरक्षणाच्या मुद्यावरून खोटा प्रचार केला, मात्र आता खरा चेहरा समोर आला आहे असं ते म्हणाले. संकेत बावनकुळे यांच्या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रकरणावर नागपुरात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जसे ती गाडी खराब नव्हती, अतिशय नवीन गाडी होती, बीफ कटलेट मागून खाण्यात आलं, किडनॅपिंगचा ड्रामा सुद्धा झाला. संकेत बावनकुळे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण रामदास पेठमध्ये पुन्हा तीन गाड्या ठोकल्या गेल्या. वेळेवर गाडीचे डिटेल्स आलेले नाहीत, आरोपी ताब्यात घेतलेले नाही, मेडिकलसाठी तीनही लोकांना पाठवले नाही, ही रश ड्रायव्हिंग होती असे अनेक प्रश्न सुषमा अंधारे यांनी नागपुरात आल्यावर प्रश्न पत्रकारांना विचारला. तसेच त्यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची चौकशी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथं प्रकाश राऊत नामक व्यक्तीच्या शेतामध्ये खतांची फवारणी करत असताना तुटलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर इथल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक शेतकरी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतकांमध्ये शेतमालक प्रकाश राऊत, नानाजी राऊत, युवराज डोंगरे, पुंडलिक मानकर यांचा समावेश आहे. तर सचिन नन्नावरे हा युवक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला आहे. ही घटना सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. वन विभाग देखील तपास करत आहेत. वन आणि वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी आणि संवर्धनाचं कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वनाधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मरणार्थ आज राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाच्या निमित्तानं नागपूरच्या वन विभागाच्या राज्य मुख्यालयी प्रधान मुख्य वनरक्षक श्रीनिवास राव यांच्या अध्यक्षतेत श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. सन 1738 राजस्थानातील निसर्ग पूजक विष्णेश समुदायातील 363 गावकऱ्यांनी खेजुरील गावातील वृक्षांच्या संरक्षणासाठी केलेल्या बलिदानाची आठवण म्हणून या दिवसाचं स्मरण केलं जातं. जागतिकीकरणामुळे सर्वच क्षेत्रात डिजिटल क्रांती घडून आली असून यालाच अनुसरून आयकर आणि कर संकलन क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान वेळोवेळी शिकत राहणं क्रमप्राप्त असल्याचं प्रतिपादन हैदराबाद येथील नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च नालसार विधी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक श्रीकृष्णदेव राव यांनी केलं आहे. नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी इथं आयोजित 7 आठवडे कालावधीच्या उत्तरायण 2024 या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रशिक्षण वर्गात एकूण 116 अधिकारी असून यामध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या 20 एवढी आहे. 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातून हे अधिकारी सहभागी झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील चुलबंदर नदी तीरावर असलेले जुनी बोथली गावाला पुराने वेढा घातला असून चारही बाजूचे रस्ते बंद झाले आहेत. येथील गर्भवतीला गावकऱ्यांनी प्रशासनाच्या मदतीने प्रयत्नपूर्वक बारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल केलं, तर गडचिरोली जिल्ह्यातील किर जंगलात एका इसमाने पूर असलेल्या नाल्याच्या मध्यभागी असलेल्या एका झाडावर 2 रात्री आणि 1 दिवस असे 36 तास काढले. त्याला गावकऱ्यांनी वाचवून सुटका केल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. गडचिरोलीत सध्या पाऊस थांबला आहे. मागील 24 तासात कुरखेडा तालुक्यातील सर्वाधिक 56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान गोसेखुर्द धरणातून 4,97,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. विदर्भात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागातर्फे सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज सकाळपासून नागपुरात ढगाळ हवामान, यामुळे वातावरणातील उकाडा कायम आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी सेमिकॉन इंडिया 2024 परिषदेचं उद्घाटन. चंद्रपूरच्या परिचारिका आशा बावने यांच्यासह देशभरातील 15 परिचारिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल या पुरस्काराने गौरव. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 30 कोटी रुपये निधी वितरित करण्यास कृषी विभागाची मान्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Thank you.